Ambas menos.
ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाईन वर राहा.
आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड.
सर मलिक सर मलिक ते देरी करून
हा ते नाव नावच अपडेट करावं लागेल त्या बिलामध्ये.
पण ते मर्ज काय झालं म्हणजे इकडचं नाव तिकडे काय झालं?
ते नाव सगळं दिसणार आता सर, ते प्रॉपर बघितलं नाही, त्यांनी मोबाईल नंबर नाही सर्च केलं, डायरेक्ट नावाने सर्च करून हे केलं वाटतं. तो जो कस्टमर आहे ना तो कराडला प्रेझेंट आहे ना ऑलरेडी.
अरे मग असं काय बावट सारखं काम करतो काय म्हणतो कोण कॅशियर?
होते करताना ना नावाने सर्च करून ते बिल ऍडव्हान्स
काय म्हणा
ते ऍडव्हान्स घेताना ते नावाने सर्च झालं असेल तर आधी पहिल्या दिवशी ऍडव्हान्स घेतो 10,000 रुपये.
काय पण मोबाईल नंबर का नाही टाकला? एका नावाचे 10 का 20 माणसं असतील की.
बरोबर सर.
मग आता जे बिल झालं ना सर त्या बिलामध्ये नाव अपडेट करून द्यावं लागेल आणि जे ऍडव्हान्स भरलेत ना ते जेवी मारून घ्यावं लागेल.
ठीक आहे तू करून द्यायचं सर मग जेवी मारायला सांग परवा आपण.
ठीक आहे चालेल.
काही
बोल तशी हा त्याच्याशी बोललो होतो काल रात्री मी आणि प्रशांत सर. तर काहीतरी त्यांनी पेटी कॅशचे जे पैसे होते ना ते पेटी कॅशचा कॅशर आलेला नव्हता तर ते त्याच्या खिशातनं दिले होते आणि ते पैसे त्यांनी घेतले असं त्याचं म्हणणं आहे. तर ते व्हेरीफाय केलं मी तुम्हाला फोन लावणार होतो त्या संदर्भात आणि आज दिवसभर थोडं हे होतं येईल का नाही यांचं काम चालू आहे ना त्या संदर्भात लावलं.
अरे ते जाऊ दे तुझी कारण काय?
हा तर ते क्लिअर झालं त्यांनी ते याच्यासाठी दिलं होतं लेजर फोल्डर साठी कारण तो पेटी कॅशचा पर्सन आलेला नव्हता तर त्यांनी त्याच्या खिशातले पैसे दिले होते ते काढले आहेत. ठीक आहे.